नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज परिक्षा पे चर्चा कार्यावळींत देशांतल्या विद्यार्थ्यां वांगडा संवाद सादलो. ह्या वेळार तांणी परिक्षेच्या ताणतणावाक कशें तोंड दिवचें हे विशीं विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केलें.
पहली बात है, आप अपनी जो पैटर्न है उस पर पूरा भरोसा करो, लेकिन जो पैटर्न के लिए सुझाव देते हैं उसको ध्यान से सुनो, समझने की कोशिश करो और उसमें आपको लगता है यार मेरी पैटर्न तो है लेकिन ये चीज मैं अगर जोड़ दूं तो अच्छा होगा, लेकिन किसी के कहने पर मत जोड़ो, अपने अनुभव से जोड़ो.
दर एका विद्यार्थ्याच्या शिकपाच्या गतीविषयी संवेदनशील रावपाचो सल्लो प्रधानमंत्र्यांनी शिक्षकांक दिलो. गुणाकडेन वा कुशळताये कडेन चड झुकल्यार असंतुलन निर्माण जावंक शकता, जाल्यार योग्य समतोल दवरल्यार स्थिरताय आणि वाढ सुनिश्चित जाता असे ताणी सांगले.
जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है और हम शिक्षा सही करते हैं गलत करते हैं तो बार बार हम अपने एग्जाम करते हैं, तो ये जो एग्जाम है वो हमें अपने आप को एग्जामिन करने के लिए एग्जाम है. अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है, अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
परीक्षा पे चर्चा सगळ्या पिरायच्या कोट्यांनी विद्यार्थ्यांक प्रेरणा दिता असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणला. नवी दिल्लीत पत्रकारांकडेन उलयतना तांणी हो एक आगळोच उपक्रम असून विद्यार्थी वर्सभर या संवादाची उमळशिकेन वाट पळयतात असे म्हणला. मजगती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परीक्षा पे चर्चा हो एक प्रेरणादायक आणि अंतर्दृष्टी आशिल्लो संवाद असे म्हणला. भारतीय रिझर्व्ह बँकेन रेपो दरात कसलोच बदल करूंक ना, तो 5.25% दवरपाचो निर्णय घेतला. चालू अर्थिक वर्षा खातीर सवे आणि निमाणे द्विमासिक चलन धोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आयज जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आयज जम्मू काश्मीरातल्या कठुआ जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय शिमेवेल्या वाठाराक भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचो नियाळ घेतलो. ह्या वेळार तांणी शिम सुरक्षा दळांच्या जवाना खातीर कल्याणकारी येवजण्यो सुरू केल्यो. उपरांत ते जम्मू काश्मीरातल्या सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर उचेल्या पावण्यावेल्या सुरक्षा पुनर्विलोकन बसकेची यजमानकी चलयतले. देशात आता मेरेन वट्ट 8.47 कोटी वयर शेतकार वळखपत्रां जारी जाल्यात. वर्स 2026-27 मेरेन 11 कोटी शेतकारांक वळखपत्रां दिवपाचे ध्येय आसा अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी दिली.
फार्मर आयडी बनाने का काम कर रहे हैं. अब हर एक किसान का भारत के एक अलग पहचान होगी. उसके पास जितनी जमीन है उस जमीन का विवरण, जमीन में बोई गई फसलों का विवरण, ये सारी जानकारी रहेगी. अब तक देश के 19 राज्यों में किसान रजिस्ट्री तैयार करने की प्रक्रिया प्रगति पर है और मुझे बताते हुए प्रसन्नता है अब तक 8,47,00,000 से अधिक किसानों की आयडी बनाई जा चुकी है.
भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलात दोनूय वटांनी महत्वाचो बदल घडून हाडटा असे विदेश व्यापार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. नवी दिल्लीत जाल्ल्या भारत ईयू मंचाच्या उक्तावण अधिवेशनात ते उलयताले. सुरक्षा, संरक्षण, हवामान आणि तंत्रज्ञान ह्या सारख्या उपाट क्षमता आशिल्ल्या हेर पैलूंचेर तांणी उजवाड घालो. भारत अमेरिका व्यापार कबलाती सयत जायत्या प्रश्नाचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज पहिली दनपारा 12 मेरेन आणि उपरांत दिसभरा खातीर स्थगित केले. फॉस्फेट आणि पोटॅश साऱ्याचे उत्पादन 9 जानेवारीत 15.76 लाख मेट्रिक टना मेरेन वाढला. धोरणाचेर आधारिल्ल्या संरक्षणात्मक सुधारणाक लागून आणि गुंतवणूक प्रवर्धनाच्या उपायाक लागून खाजगी आणि भौशिक दोन्ही मळार उत्पादन क्षमतेतूय खूप वाढ झाल्या असे रसायन आणि सारे मंत्रालयान सांगला. अमृत भारत स्टेशन येवजणेखाला 170 रेल्वे स्टेशनांचो पुनर्विकास पुराय झाला अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली.
170 स्टेशन हमने जिन 1,300 स्टेशनों की परियोजना शुरू की थी उनमें से 170 स्टेशन पूरे हो चुके हैं और बाकी का काम तेजी से जारी है. हम रेलगाड़ियों के संचालन के साथ साथ काम कर रहे हैं, इसलिए हर काम बहुत सावधानी से और सुरक्षा का खास ध्यान रखते हुए किया जा रहा है. ये रेलवे का एक बड़ा परिवर्तन है जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की दूरदृष्टि और नेतृत्व में हो रहा है.
लीडरशिप
फाल्यां मेरेन उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीत दाट धुके पडपाची शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. आयसीसी 19 वर्सा सकयल्या विश्वचषक क्रिकेट सर्तीत झिम्बाब्वेच्या हरारेत भारत आणि इंग्लंडामधी निमाणो खेळ सुरू आसा. पहिली फलंदाजी करतना भारतान 411 धावण्यो करून इंग्लंडा मुखार जैता खातीर 412 धावण्यांची मोख दवरला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.